आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचं एलपीजी वाहक जहाज ग्रीन सानवी हुरमुज समुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना। बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सांगतील त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं स्पष्ट। नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर। आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचं तसंच घरांचं मोठं नुकसान। आणि आता बातम्या विस्तारानं। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ग्रीन सानवी 44,000 टन एलपीजी घेऊन हुरमुज सामुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे। इराणनं हुरमुजच्या सामुद्रधुनीवर अनेक निर्बंध लादले असले तरी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे। युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिन्याभरात हुरमुजच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारं हे 7वं भारतीय जहाज आहे। सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेल्या 17 भारतीय जहाजांपैकी ग्रीन आशा आणि जग विक्रम ही 2 जहाजं देखील एलपीजीनं भरलेली आहेत। या जहाजांना सामुद्रधुनी पार करण्याची लवकरच परवानगी मिळेल आणि एलपीजीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळेल, असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे होऊ घातलेली बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। आगामी पोटनिवडणुकीत बारामती मतदारसंघात रिक्त झालेल्या जागेवरून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत। सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचं पालन करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे।
मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत।
माजी गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघातून पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या बिनविरोध निवडून आल्या होत्या। याची आठवणही यावेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली। येत्या 23 एप्रिलला ही निवडणूक होणार आहे। वैश्विक ज्ञानाचं भारतीयकरण आणि भारतीय ज्ञानाचं वैश्विककरण हेच नव्या शैक्षणिक धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नागपूरमध्ये आयोजित महाराष्ट्र ज्ञान सभा 2026 या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जागतिक ज्ञान आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ साधणारी आणि जागतिक आव्हानांचा सामना करणारी शिक्षण पद्धती विकसित करावी लागेल, असंही ते म्हणाले। राज्य सरकार नवी मुंबईत विकसित करत असलेल्या एज्युसिटीमध्ये अनेक विदेशी विद्यापीठांचं शिक्षण कमी खर्चात घेण्याची संधी मुलांना उपलब्ध होणार आहे। आपल्या विद्यापीठांनीही या स्पर्धेत उतरून शिक्षणाचा तो स्तर गाठायला हवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे। ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं शरद पवार यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सुकर झाला। आता राज्यातील विधानसभेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे। विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता महायुतीच्या वाट्याला 8 जागा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 1 जागा येण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्यानं ते स्वतः उमेदवार असतील की अन्य कोणाला संधी देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या। यात भाजपाचे 4 पैकी 2 सभापती झाले। निवडीसाठी सभागृहात जाण्यापूर्वी मोबाईल बाहेर ठेवायला सांगितल्यानं काळ्या फिती बांधून आलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी पोलिसांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला। सभागृहात विरोधी राष्ट्रवादी आणि सेनेचे सदस्य नसल्यानं या निवडी बिनविरोध झाल्या। NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महाराष्ट्रातल्या वाढवण बंदरापासून राष्ट्रीय महामार्ग 48 वर तवा या गावापर्यंत चार पदरी द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठीचं कंत्राट मंजुरीपत्र जारी केलं आहे. या कामासाठी 2,360 कोटी रुपयांचं खर्च अपेक्षित आहे. दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग आणि NH 48 यांना जोडणारा हा द्रुतगती महामार्ग वाढवण बंदराचा अंतर्गत भागाशी संपर्क वाढवणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथं कार विहिरीत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एका खासगी शिकवणी वर्गाचं स्नेहसंमेलन आटपून हे सर्वजण निघालेले असताना मंगल कार्यालयाजवळच्या शेतातल्या विहिरीत त्यांची कार कोसळली. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसंच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेला कारणीभूत झालेली विहीर तातडीनं बुजवण्याचे निर्देश नगरपालिकेला दिल्याचं महाजन यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. तसंच जिल्हा प्रशासनाला दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेली आहे की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी, तर तात्काळ त्याचं प्रकारे ऑडिट करून तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत.
महाराष्ट्रातल्या नांदेड इथं आज पहाटे 2 गटात झालेल्या हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. नांदेडमधल्या 2 गुन्हेगारी टोळ्यांमध्ये काही कारणानं वाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जंबिया आणि तीक्ष्ण हत्यारांनी वार केले होते. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना दुसऱ्या टोळीनं हल्ला करून त्याची हत्या केल्याचं पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी सांगितलं. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातल्या अनेक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचं तसंच घराचं मोठं नुकसान झालं आहे. बीड तालुक्यातल्या ताडसोन्ना वलीपूर घाटाजवळ जवळातांडा इथं काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात अनेक घरांच्या भिंती पडल्या तसंच घरावरची पत्रं उडून गेली. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तसंच शेतपिकांनाही मोठा फटका बसला. सातत्यानं 2-3 दिवस पाऊस झाल्यानं सिंदफणा नदीसह काही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जालना जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 833 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी विभागानं आतापर्यंत 62 गावातील 954 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले आहेत. ज्वारी मका बाजरी कांदा गहू केळी पपई आणि आंबा पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली पिकं आडवी झाली आहेत. धुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज पाहणी केली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचं LPG वाहक जहाज ग्रीन सानवी हुरमुज समुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सांगतील त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं स्पष्ट. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर. आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचं तसंच घरांचं मोठं नुकसान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.